प्रिय मित्रांनो, कधी आपण विचार केलात का मी कुठून आलो? उत्पत्तीचा प्रश्न, मी का बरं ह्या जगात आहे, उद्देश काय आपला जगण्याचा, आणि कोठे जात आहे, आपलं गंतव्यस्थान काय, कुठे आहे? ह्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला कोण देईल बरं? निसर्ग, समुद्र, आकाश, झाडे, पहाड, ते सर्व स्तब्ध आहेत. मग उत्तर मिळेल कुठं? ज्याने आपल्याला निर्माण केलं तोच उत्तर देईल. मग कसं उत्तर मिळेल बरं? त्याने आपल्याला लिखित रूपाने हे उत्तर दिलं आहे, आणि ते उत्तर म्हणजे पवित्र शास्त्र, देवाचं वचन आहे. परमेश्वरानं आपलं हृदय त्या पुस्तकामध्ये, पवित्र शास्त्र, पवित्र बायबलमध्ये ओतलं आहे. पवित्र बायबल हे देवाचं वचन आहे. पहिलंच पुस्तक आणि पहिलाच अध्याय पहिल्याच ओवीमध्ये लिहिलं आहे, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही बनविली. बनवणारा कोण आहे? परमेश्वर. काय बनवलं बरं? आकाश आणि पृथ्वी. मग मानव कुठून आला? दुसरा तिसरा अध्याय आपण पाहतो, दुसरा अध्यायात परमेश्वराने माणसाला म्हणजे आदामाला धुळीतून बनवलं आणि त्याच्यामध्ये जीवनाचा प्राण फुकला आणि तो जीवित प्राणी झाला. मग बाई कुठून आली? देवानं आदामाला, माणसाला गाढ झोपेत टाकलं, त्याची पासळी काढून त्याची बाई बनवली आणि तिला आदामाकडे नेलं. आदामाने म्हटलं, हो, माझ्या हाडातलं हाड आणि माझ्या मांसातलं मांस ही आहे. त्यांना दोघांना बागेमध्ये ठेवलं, सांगितलं सर्व बागेमधील सर्व झाडांचं फळ खा, पण बागेच्या मध्यभागी जे झाड आहे त्याचं फळ खाऊ नका. काय झालं? तिथे सैतानाने प्रवेश केला, भुरळ घातली बाईला आणि माणसाला, सांगितलं की देवाने जे तुम्हाला सांगितलं फळ खाऊ नका ते खरं नाही, तुम्ही जर फळ खाल तर तुम्ही देवासारखे बनाल. आदाम आणि हवेनं म्हणजे पहिल्या आपल्या आईबापानं देवाच्या शब्दावर भरोसा करण्याच्या ऐवजी सैतानाच्या शब्दावर भरोसा ठेवला किंवा विश्वास ठेवला. त्यांनी देवाची आज्ञा तोडली, फळ घेतलं, फळ खाल्लं आणि त्यांना माहीत पडलं उभयता की आम्ही निर्वस्त्र आहोत. ते लपायला लागले. तिथे आपण पाहतो मानवानं देवाची आज्ञा तोडली. मनुष्य स्वभावताच पापी झाला, मनुष्य देवाचा वैरी झाला, तेव्हापासून आम्ही सर्व मानवजात पापी आहोत. आमचं हृदय भ्रष्ट झालं आहे, देवाचे वैरी आपण झालो आहोत स्वभावाने. म्हणून जिकडे तिकडे अंधाधुंदता माजली आहे, जिकडे तिकडे प्रेम म्हणून, खरी खरं प्रेम म्हणून, एकमेकासाठी काळजी म्हणून नाहीच, अशांती माजली आहे, स्वार्थीपण, घमंड, तरतरचे पाप आणि तरतरच्या अशांती माजली आहे. मग यासाठी उत्तर काय बरं? तर आपण आलो कुठून? देवाने आपल्याला बनवलं. काय गडबड झाली? कशासाठी बनवलं? त्याच्या गौरवासाठी, त्याची महिमा करायला, त्याची भक्ती करायला, त्याच्या सोबत चालायला, त्याला आनंद द्यायला. गडबड काय झाली? माणसानं देवाच्या शब्दावर भरोसा ठेवून चालण्याऐवजी सैतानाच्या शब्दावर भरोसा ठेवला आणि देवाविरुद्ध पाप केलं, देवाविरुद्ध दांडगेपणा केला. आणि तेव्हापासून आपण पाहतो सर्व मानव, ते पाप सर्व मानवामध्ये फैललं आहे. सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. मग आपण पाहतो देव पवित्र आहे आणि आपण सर्व मानवजात पापी आहोत. दुसरा देवाचा गुण स्वभाव पवित्र शास्त्रात आढळतो, तो म्हणजे देव न्यायी आहे, पापाला दंड देतो. शास्त्र सांगते पापाची मजुरी, कमाई, मरण आहे, मृत्यू आहे, अनंत काळचा अग्निकुंड आहे, देवापासून अनंत काळासाठी अलगाव आहे. काय आशा? मग आपण ह्या जगात आलो, चाललो कुठे? नरकुंडामध्ये. माणसाजवळ आशा काय आहे? मग खाऊन घ्या, पिऊन घ्या, जे पाहिजे तुम्ही करून घ्या, परंतु चालले कुठं? अधोगतीमध्ये, अनंत काळ अग्निकुंडामध्ये. माणसाजवळ स्वतःची काही आशा आहे का? मुळीच नाही हो, छे, काहीच आशा नाही. आशा जर असेल तर देवामध्ये, त्याच्या गुणस्वभावामध्ये. आणि तो गुणस्वभाव आपल्याला आढळतो. देवाचा गुणस्वभाव म्हणजे देव प्रेम आहे. प्रीतीमध्ये पवित्र शास्त्र सांगते प्रीतीमध्ये जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने असंख्य लोकांना येशू ख्रिस्तामध्ये निवडलं, आणि निवडलंच केवळ नव्हे तर त्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत. आता जीवनाचं पुस्तक बघा वर आहे, आणि ज्यांची नावे लिहिली आहेत ते ही जगामध्ये घाणीमध्ये पडलेले आहेत, चिखलामध्ये पडलेले आहेत. आपली गाय किंवा बकरी समजा चिखलामध्ये पडली तर आपण काय करतो? बरं, तिला धुतो, पाण्याने स्वच्छ धुतो. अगदी तेच, ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत त्यांना धुतल्या जाणं अगदी जरुरी आहे, पण पाण्याने नव्हे, रक्ताने. पापक रक्त वाहिल्याशिवाय पापक क्षमा नाहीच, देवाचं वचन सांगते. देव न्यायी आहे आणि रक्त वाहिल्याशिवाय पापांची क्षमा नाही. मग रक्त कोणाचं? प्राण्यांचं? ना ना ना, छे छे, ते नुसतं म्हणजे प्राण्याचं रक्तामध्ये काहीच गुण नाही की आमच्या पापांची क्षमा मिळेल. पण कोणाचं रक्त पाहिजे? माणसाचं. काय कोण्याही माणसाचं? नाही, नवे नवे, पवित्र देव माणसाचं, पूर्ण देव आणि पूर्ण माणूस. मग असा कुठं सापडेल बरं? हा गुण स्वभाव तर मानवामध्ये नाहीच. मग पवित्रता हा गुण स्वभाव नुसतं देवामध्ये आहे. मग लॉजिकली तर्कसंगत पवित्र देवाने मनुष्य बनावं आणि मनुष्य बनून आपलं बलिदान द्यावं. असं झालं आहे काय? होय, देवाचं प्रेम नुसतं त्याने निवडलंच नाही तर त्याने आपल्या स्वपुत्राला ह्या जगात पाठवलं. आम्ही पापी असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, तो ह्या जगात आला 2000 वर्षापूर्वी. आमच्यासाठी ह्या जगात तो राहिला, त्याने अनेक चमत्कार केले, बिमारांना बरं केलं, रोग्यांना आणि सर्व महारोग्यांना बरं केलं, मेलेल्यांना जिवंत केलं, पाण्यावर त्याचा अधिकार, सर्व निसर्गावर त्याचा अधिकार. पण तो काय चमत्कार करायला आला होता? नाही 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 नाही, तो आला होता आपला प्राण द्यायला. कोणासाठी? त्याच्या स्वतःच्या मेंढरांसाठी, त्याच्या स्वतःच्या लोकांसाठी. तो ह्या जगात आला, त्याला यहुदी लोकांनी क्रूसावर हो खिळून मारलं. यहुदी लोकांनी? नाही नाही, मी आणि तुम्ही, आपण त्याला क्रूस खांबावर खिळून मारलं, त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट ठेवला, त्याच्या हातापायात खिळे ठोकले, त्याच्या कुशीमध्ये आपण भाला भोसकला. हो, तुम्ही आणि मी. तरी त्याचं प्रेम एवढं, तो आमच्यासाठी मेला, गाडल्या गेला, आणि त्याने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, आणि जिवंत आहे, आणि पुन्हा येणार आहे त्यांना घ्यायला जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. योहान 3:16 सांगते, बायबल मधलं पुस्तक, योहानाचा 3:16, देवाने जगावर तुमच्या माझ्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. तो ह्या जगात आला, आमच्यासाठी मेला, गाडल्या गेला, जिवंत झाला, जिवंत आहे, अशासाठी की जो कोणी माझे श्रोते हो तुम्ही, जो कोणी त्याच्यावर, ख्रिस्ती धर्मावर नव्हे, धर्मपरिवर्तनावर नव्हे, आपल्या स्वतःच्या धार्मिकतेवर नव्हे, कोणाच्या मागे चालण्याने नव्हे, पण जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तो नरकात जाऊ नये, तर त्याला अनंत काळचं जीवन मिळावं, पापांची क्षमा मिळावी, देवासोबत मैत्री व्हावी, हृदयामध्ये शांती मिळावी. ह्या जगामध्ये दुःखच दुःख, कष्टच कष्ट आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण आनंद करू शकतो, ते जीवन मिळावं. मग विश्वास ठेवणं म्हणजे काय? जो कोणी त्याच्यावर, स्वतःच्या बुद्धीवर नाही, स्वतःच्या विचारांवर नाही, लोकांच्या म्हणण्यावर नाही, जो कोणी त्याला चाखून पाहतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला हाक मारतो, देवा मज पाप्यावर दया कर, आणि जो कोणी प्रभूचं नाव घेतो त्याला हाक मारतो, त्याचा उद्धार होईल, त्याला त्याचं तारण होईल, त्याला पापा क्षमा मिळेल, त्याला अनंत काळचं जीवन मिळेल. देवाचं वचन सांगते, आणि देव लबाड बोलत नाही, देव विश्वासू आहे. अनेक वर्षापूर्वी 1984-85 तेच झालं. मला जेव्हा देवाची ओळख व्हायला लागली, हळूहळू मला जाणवलं की किती परमेश्वर पवित्र आहे आणि मी किती पापी आहे, पण देवानं माझ्यावर दया केली, मला खरा पश्चाताप दिला, ईश्वर विश्वास ठेवण्यासाठी ताकद दिली, अनुग्रह दिला, आणि तो माझं सहाय्य करत आहे. अति आनंदित आणि आशीर्वादित मी आहे. का बरं? त्याने माझ्यावर दया केली. तो तुमच्यावर आणि माझ्यावर सुद्धा तुमच्यावर आणि माझ्यावर सुद्धा दया करून आपल्याला नवीन जीवन देऊ शकतो. परमेश्वर जेव्हा जो कोणी त्याचं नाव घेतो त्याच्याकडे वळतो, त्याला हाक मारतो, तो दया करण्यामध्ये अत्यंत धनवान आहे. प्रभू करो, तुमचं सहाय्य करो, माझं सहाय्य करो. हे जग काही क्षणासाठी आहे, आज आहोत उद्या नाही. सर्वांना जायचं आहे, जसं आपण पाहिलं आपण आलो कुठून, देवानं बनवलं. का बरं बनवलं? त्याचं गौरव करायला, त्याची भक्ती करायला, त्याच्यासोबत चालायला, त्याला आनंद द्यायला. गडबड काय झाली? आम्ही सैतानावर विश्वास ठेवला आणि पापी झालो, देवाचे वैरी झालो. देवाचे वैरी आहोत त्यामुळे नरकात जाण्यास योग्य आहोत. परंतु देवाने प्रेम केलं, आपलं प्रेम दाखवलं, आपल्या पुत्राला जगात पाठवलं आणि येशू ख्रिस्तामुळे, त्याच्यावर विश्वास ठेवण्यामुळे, त्यानं जे रक्त वाहिलं, आपल्यासाठी पापांची आहुती दिली, पापासाठी बलिदान दिलं, तो मेला, गाडल्या गेला, जिवंत झाला आणि त्याच्या धार्मिकतेमध्ये लपवायला, त्याच्या पुण्याईमध्ये लपायला आपल्याला शक्ती देतो. जो कोणी विश्वास ठेवतो त्याला नवीन जीवन मिळते. हे एवढंच नव्हे तर तो नवीन आत्मा आमच्यामध्ये टाकतो. तो म्हणतो, मी तुम्हाला नवे हृदय देईल, तुमच्यामध्ये आपला आत्मा घालीन, मग तुम्ही माझी आज्ञा पाळाल. देव ते करतो कोणासाठी? जे पश्चाताप करतात, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. खर विश्वास ठेवणं, पश्चाताप करणं आपल्या बसमध्ये, आपल्या ताकदीमध्ये नाही. पण देव कृपा करतो. जेव्हा तुम्हाला जाणीव मिळते की मी खरोखर पापी आहे, कोणताच रस्ता नाही, आणि देवाला हाक मारतो, विश्वास ठेवतो, बाळासारखं त्याच्यावर आपण पूर्ण आपलं ओझं टाकतो, तो आपल्याला तारण देतो, तो आपल्याला पापक्षमा देतो, नवीन जीवन देतो. म्हणून नम्र हृदय, अनुतप्त हृदय, तुटलेलं हृदय देव कधीच तुच्छ मानत नाही. बाकी धर्माचे लोक बरेच गोंधळ माजवतात आणि मी पण तसाच करायचो, ते माझं वर्णन आहे. पण देवानं माझ्यावर कृपा केली, माझी अति अधोगती, माझी पापस्थिती मला समजली आणि देवानं कृपा दिल्यावर मी हाक मारायला लागलो. जो कोणी प्रभू येशूचं नाव घेईल, जो कोणी त्याला हाक मारेल, त्याचा उद्धार होईल. आणि देवानं माझ्या पापावर दया केली. देव करो, तुमचं माझं सहाय्य करो. खरी जाणीव हो, धर्म बदलण्याने नव्हे, हृदय परिवर्तनाची गरज आहे. आणि ते नुसतं त्यांनाच मिळते जे नम्र बनतात, जे देवासमोर भिकारी बनतात, देवा माझ्या पापावर दया कर, आणि त्याप्रमाणे त्या वृत्तीमध्ये वागतात, देवावर अवलंबून वागतात, त्यांचं तारण होते. बाकी धर्माच्या कोणताही धर्म घ्या, मानवाने बनवलेला, त्या धर्माच्या धुंदीमध्ये मनुष्य व्यस्त राहतो. जसं एखादा प्राणी आहे, आपलं शेपूट पकडायचा प्रयत्न करतो कुत्र, आणि तो पकडायचा प्रयत्न करता करता तिथेच पडून मरतो, तसे मानवाची स्थिती आहे. म्हणून आपल्या स्वतःवर, स्वतःच्या धार्मिकतेवर विश्वास ठेवू नका. आपलं हृदय फार दांभिक आहे. माझं हृदय अत्यंत दांभिक आहे, नकली आहे. पण वारंवार त्याच्याकडे पाहिल्यानं, त्याच्या वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा आपण शोधतो, पवित्र आत्मा आपल्याला ते वचनातून शिकवतो. देव करो, तुम्हाला मला समज देवो, अनुग्रह देवो, त्याच्या मागे चालवो, त्याला प्रेम करण्यास, त्याला आनंद देण्यास कृपा देवो, ही माझी प्रार्थना आहे. काही प्रश्न असल्यास वचनाकडे जा, पवित्र शास्त्र उघडून बघा. कोणी खरा विश्वासी आहे, जे प्रभूला प्रेम करतात, त्यांच्यासोबत बसून चर्चा करा. जिथे कुठे तुम्हाला प्रश्न असेल, माझा ईमेल ॲड्रेस आहे, त्याच्यावर तुम्ही मला लिहू शकता. पण कोणत्याही प्रकारे जर मी तुमचे पाय धुवू शकतो, तुमचं सहाय्य करू शकतो, अनंतकाळच्या ह्या मार्गावर आपण मुसाफिर आहोत, प्रवासी आहोत, आज आहोत उद्या नाही, म्हणून एकमेकाला सांगणं, एकमेकाला समजावणं आपलं काम आहे. आणि त्या प्रीतीमध्ये मी करत आहे. मला कोणाचा धर्म बदलवायचा नाही किंवा आपलं मतानुसारी करायचं नाही. माझी हीच इच्छा आहे, पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण आपल्या जीवनानं मी प्रभूला प्रेम द्यावं, कारण तो भक्तीच्या योग्य आहे. तो मान, महिमा, स्तुती, आदर ह्याच्या योग्य आहे. त्यानं आपल्या इतकं मोठं प्रेम केलं, आपल्याला रोज काळजी घेतो. आपल्या सर्व आहेत संकट, मी नाही म्हणत नाही, पण त्या संकटामध्ये तो आपल्या सोबत राहतो. कोणी तुमच्या विरुद्ध आहे, कशाची भीती तुम्हाला वाटत असेल, कोणाच्या करणीची, कोणाची कोणी विरुद्ध असेल, काही का असो ना, जेव्हा प्रभू येशू, परमेश्वर आपल्या सोबत आहे, कसली भीती हो. यहोवा परमेश्वर प्रभू येशू माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आहे गरिबी, असेल गरिबी, पण त्या गरिबीमध्ये सुद्धा तो आपली कृपा देतो, आपली काळजी घेतो, आपल्याला घेऊन चालतो, आपल्याला खांद्यावर ठेवतो त्याच्या आणि चालवतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, मी अनुभवत आहे ही गोष्ट. म्हणून मी तुम्हाला काही धर्म बदलण्यासाठी सांगत नाही. खऱ्या रीतीनं तुम्ही पश्चाताप करावा, प्रभू येशूकडे यावं आणि त्याचा अनुभव घ्यावा. किती सुंदर मित्र तो, कोण मित्र येशुवाणी, सारे ओझे वाहाया, तो आपलं सारं ओझे वाहतो असा आपला प्रभू चांगला आहे, उत्तम आहे. त्याच्याकडे तुम्ही या, कारण तो शांती देऊ शकतो. त्याने म्हटलंय, अहो भाराक्रांत जन हो, भारानं दबलेले लोक हो, माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईल. खरी विश्रांती, पापांची क्षमा प्रभू येशू देतो. बाकी लोक तर नावाचे हे गुरु होती, गल्लो गल्ली, तारणाची किल्ली एका हाती, प्रभू येशूच्या हाती. म्हणून त्याच्याकडे या, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याला पूर्ण मनानं पूर्ण जीवनं त्याच्या पायाला आलिंगन द्या. त्याच्या भक्तीमध्ये त्याला आनंद देणं, त्याला प्रेम करणं आपलं कर्तव्य आहे. देव करो तुमच्या माझ्या हृदयाला आशीर्वादित करो, जेणेकरून तुम्हाला ख्रिस्ताची खरी ओळख होईल आणि त्याला तुम्ही प्रेम करू लागाल. प्रभू आशीर्वाद देऊ.